बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती स्मरणार्थ दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून ओळखला जाणारा बालदिन साजरा केला जातो. ते प्रेमाने आणि मुलांमध्ये चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध होते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.